पहले माझ्या परावेले बाहेर मन जायचं अनुभव माझ्या परा पोरा बेले माझ्या परा सकट जाय बोलले